हॅलो कासार साहेब नमस्कार. आम्ही गुजराती बोलतो सर आर्यभट म्हणून. हा सर तुम्ही मला रिवोट करणार होता कधी फोन केलेला. कधी करायचं सर फायनलाइज मग?
ओके
बरं. ओके ओके वाट बघतो सर मग तुम्ही येऊन जा. माझा नंबर आहे तुम्ही या.